chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
वास्तवाचं भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचं भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. IDBI आणि LIC मधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचं खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडवतात असं सांगून श्री ठाकरे पुढे म्हणाले की काही शासकीय बॉन्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तोही काळजी वाढवणारा आहे. केंद्र सरकारनं 10% विकास दर गाठण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रत्यक्षात हा विकास दर चालू वर्षी 5% आणि 2020-21 मध्ये 6-6.5% राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालानं व्यक्त केला आहे. हा गेल्या काही वर्षातील सर्वात नीचांकी विकास दर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाची पूर्तता करण्याची क्षमता या विकास दरात नाही. यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होणं अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षातील तरतूद तोकडी आहे. वस्तू आणि सेवा करानं देशातील लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना दिलासा दिला. घरगुती खर्च 4% कमी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला असला तरीही वस्तुस्थिती नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्र प्रचंड अडचणीत आलं. वाढत्या महागाईमुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली. वस्तूंना मागणी नसल्यानं लघु उद्योग अडचणीत आले, कामगार अडचणीत आला. हे दूर करण्यासाठी रोजगार केंद्रित उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज होती. तशी पावलं या अर्थसंकल्पातून पडलेली दिसत नाहीत. रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग नाही. मागील काही वर्षात केंद्र सरकारनं स्टार्टअप, स्टँडअप आणि मेक इन इंडिया सारख्या योजना राबवल्या. उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाल्यानं लालफितीचा कारभार बंद झाल्याचं वारंवार सांगितलं. या अर्थसंकल्पात केंद्र शासनानं हाच संकल्प पुन्हा नव्यानं केलेला दिसतो, पण त्यासाठी हात राखून निधी दिला आहे. स्किल इंडियासाठी केलेली तरतूद अपुरी आहे. 2030 मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होताना दिसत नाही. पर्यटन क्षेत्र, ज्यातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतात, त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे. अन्नदात्याला केवळ स्वप्न. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा जुना मानस अर्थसंकल्पात नव्यानं मांडण्यात आला. अन्नदात्याला ऊर्जादाता करण्याचं स्वप्न दाखवलं. 15 लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलरवर आणण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्बन उत्सर्जन कमी करणारे थर्मल पॉवर बंद करणार असल्याचं सांगितलं. पण नेमक्या या गोष्टी कधी पूर्णत्वाला जाणार, थर्मल पॉवर बंद केल्यानं निर्माण होणारी विजेची तूट कशी भरून काढणार याची स्पष्टता होताना दिसत नाही. मागील कित्येक वर्षांपासून शेती क्षेत्र अडचणीत आहे. अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी 16 सूत्री कार्यक्रम जाहीर करून 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद या क्षेत्राला उपलब्ध करून दिली. प्रत्यक्षात ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा थोडीशीच वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आलेले संकल्प आणि त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतुदी यात विरोधाभास दिसून येतो. सामाजिक क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी अपुऱ्या आहेत. देशाच्या लोकसंख्येचा 1/2 असलेल्या महिला आणि बाल विकासासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांच्या हितासाठी देखील फारसं काही केलेलं दिसत नाही. नाही म्हणायला अर्थमंत्र्यांनी बँकातील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण देऊन सर्वसामान्यांचं हित जोपासण्याचे प्रयत्न केल्याचं दिसतं. महाराष्ट्राची घोर निराशा. या अर्थसंकल्पानं देशाचे ग्रोथ इंजन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला मेट्रोला अपेक्षित असलेलं पाठबळ या अर्थसंकल्पातून दिलं गेल्याचं दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पानं राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही. मुंबईकडं पूर्ण दुर्लक्ष. देशात 5 हिस्टॉरिकल साईट्सचा आयकॉनिक साइट म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे. त्यात सांस्कृतिक दृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही साइटचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंही दिसून येतं. याची खंत मुंबईकर आणि महाराष्ट्राला नेहमीच राहील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटलं आहे.